आकाशवाणी माधुरी कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाच्या जहाज बांधणी आणि समुद्रमार्गे व्यापार क्षेत्रातल्या 95,000 कोटी रुपयांच्या 6 प्रस्तावांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचं उद्घाटन. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसामुळे शेतीचं नुकसान. सर्व निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. ज्येष्ठ कन्नड साहित्यिक डॉक्टर एस एल भैरप्पा यांचं निधन. आणि आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशला पराभूत करत भारताचा अंतिम फेरीत प्रवेश. आता सविस्तर बातम्या. देशाच्या जहाज बांधणी आणि समुद्रमार्गे व्यापार क्षेत्रातल्या सुमारे 95,000 कोटी रुपयांच्या 6 प्रस्तावांना केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. रेल्वे कर्मचाऱ्यांना उत्पादकतेवर आधारित 78 दिवसांचा बोनस देण्यासाठी 1,865 कोटी रुपयांचा प्रस्ताव या बैठकीत मंजूर झाला. याचा लाभ सुमारे 10,91,000 रेल्वे कर्मचाऱ्यांना होईल. क्षमता वाढ आणि मनुष्यबळ विकासासाठी 15व्या वित्त आयोगाच्या कालावधीकरता 2,277 कोटी रुपये तरतुदीला मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. तसंच वैद्यकीय शिक्षणासाठी पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थी क्षमता वाढवण्यालाही सरकारनं मान्यता दिली. यामुळे एमबीबीएसच्या 5,023 तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या 5,000 जागा वाढतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेश आणि राजस्थानचा दौरा करणार आहेत. ग्रेटर नॉयडामध्ये उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा 2025 उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. या मेळाव्यात राज्याच्या विविध हस्तकला परंपरा, आधुनिक उद्योग, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग तसंच उदयोन्मुख उद्योजक एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. 29 तारखेपर्यंत चालणाऱ्या या मेळाव्यात उत्तर प्रदेशची समृद्ध कला, संस्कृती आणि खाद्य संस्कृती यातल्या वैविध्यांचंही प्रदर्शन होणार आहे. त्यानंतर पंतप्रधान राजस्थानमध्ये 1,22,100 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करणार आहेत. 19,210 कोटी रुपये खर्चाच्या हरित ऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटन आणि फलोदी, जैसलमेर, जालोर आणि सिकर इथं सौर प्रकल्पांचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस झाल्यानं नद्यांना पूर आला आहे. मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं असून शेतकऱ्यांचं हातातोंडाशी आलेलं पीक पाण्यात गेलं आहे. या संकटकाळात राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असून सर्व निकष बाजूला ठेवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत केली जाईल. तसंच दिवाळीपूर्वीच ही मदत शेतकऱ्यांना वितरित करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. सोलापूरसह लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातील उजनी आणि निलंगा तालुक्यातल्या औरा शहाजानी इथं अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. औसा तालुक्यात उजनी इथं वार्ताहरांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
सगळ्यांना सरसकट जी काही आपल्या शेतकऱ्यांना मदत आहे ती सगळी मदत आम्ही करणार आहोत. आणि नुसती मदतच नाही तर साधारणपणे आपल्याकडे टंचाईच्या वेळी जे काही नॉर्म्स आहेत ते सगळे नॉर्म्स अतिवृष्टीलाही लागू करणार आहोत आपण आणि त्याप्रमाणेच शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत केली जाईल. पंचनामे जे आहेत ते जेवढे आमच्याकडे येत आहेत त्याच्यावर आम्ही कारवाई चालू केली आहे. बाकी आम्ही सांगितलं आहे जिथे करणं शक्य नसेल तिथे नुसतं त्यामुळे ड्रोनचा पंचनामा देखील आपल्याला मान्य असेल. कोणी मोबाईलवर फोटो काढूनही आपल्याला दिला तरी तो पंचनामा आपण मान्य करू, काही अडचण नाहीये. त्यामुळे ही दिवाळीपूर्वीच आपण मदत देणार आहोत. आपले जे एनडीआरएफचे नॉर्म्स आहेत ते आता केंद्र सरकारने रिव्हाइज केलेले आहेत. ते रिव्हाइज नॉर्म्स पूर्वीपेक्षा त्यांनी वाढवलेले आहेत. त्याच नॉर्म्सनी आपण मदत करणार आहोत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धाराशिव जिल्ह्यातील साडेसांगवी गावाला भेट देऊन पाहणी केली तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागाचा आढावा घेतला. यावेळी शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. एकही शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही असं आश्वासन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जालना आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील हानीग्रस्त शेतीची पाहणी केल्यानंतर दिलं. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यातील तसंच माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बीड जिल्ह्यातल्या चौसाळा इथं अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करतेवेळी शेतकऱ्यांशी संवाद साधला. अतिवृष्टीमुळे मत्स्य शेतकऱ्यांचंही नुकसान झालं असून त्यांच्या नुकसानाचे पंचनामे तातडीनं पूर्ण करून त्याचा अहवाल येत्या 10 दिवसात सादर करण्याचे आदेश मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी काल मंत्रालयात एका बैठकीत दिले. तलावातील गाळ काढला गेल्या नसल्यानं मत्स्य शेतकऱ्यांचं जास्त नुकसान झालं आहे. कोलकाता आणि आसपासच्या परिसरात पावसाशी संबंधित घटनांमध्ये मृतांची संख्या 11 पोहोचली आहे. अनेक ठिकाणी पाणी कमी झालं असलं तरी काही भाग अजूनही जलमय आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मृतांच्या नातेवाईकांना 2,00,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. आजही कोलकात्यात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पाणी साचल्यानं विजेचा धक्का लागून झालेल्या मृत्यूंबद्दल भाजपा आणि विरोधी पक्षांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. कॅबिनेटच्या नियुक्ती समितीनं संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान यांच्या सेवा विस्ताराला मंजुरी दिली आहे. ते 30 मे 2026 पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत भारत सरकारच्या सशस्त्र दलांच्या विभागाचे सचिव म्हणून कार्यरत राहतील. सामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी खाद्यपदार्थांवरील जीएसटी दर कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. त्यामुळे अंजीर, बदाम, खजूर यासारख्या सुक्या मेव्यावरचा जीएसटी 12% पाच टक्के झाला आहे. मधुमेह रुग्णांसाठी असलेल्या विशेष खाद्यपदार्थांवरील करही 5% करण्यात आला आहे. तसंच फळ आणि भाज्या यांचेही दर कमी होणार आहेत. यामुळे नागरिकांना पौष्टिक खाद्य स्वस्त दरात उपलब्ध होणार असून निरोगी जीवनशैलीसाठी प्रोत्साहन मिळणार आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र अभयारण्य उद्यापासून उघडणार असल्याची घोषणा आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा यांनी काल केली. सुरुवातीला उद्यानाचा बागोरी परिसर सुरू करण्यात येणार असून कोहरा परिसर ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात तर हत्ती सफारी 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विविध प्रसंगी मिळालेल्या भेटवस्तू आणि स्मृतिचिन्हांचा ऑनलाईन लिलाव होणार असून या लिलावात नागरिकांनी सहभागी व्हावं असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. लिलावात जमा होणाऱ्या निधीचा उपयोग नमामि गंगे उपक्रमासाठी करण्यात येणार असल्याचं त्यांनी समाज माध्यमावरील एका संदेशात म्हटलं आहे. ज्येष्ठ कन्नड साहित्यिक डॉ एस एल भैरप्पा यांचं काल बंगळुरू इथं वृद्धापकाळानं निधन झालं. ते 94 वर्षांचे होते. 5 दशकांपेक्षा अधिक काळाच्या कारकिर्दीत त्यांनी 25 पेक्षा जास्त कादंबऱ्या लिहिल्या. त्यांच्या साहित्याचे अनेक भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. त्यांना पद्मभूषण, सरस्वती सन्मान आणि साहित्य अकादमी फेलोशिपनं सन्मानित करण्यात आलं आहे. भैरप्पा यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दुःख व्यक्त केलं आहे. साहित्य अकादमीचे सदस्य नरेंद्र पाठक यांनी डॉ भैरप्पा यांना श्रद्धांजली अर्पण करताना आपल्या भावना व्यक्त केल्या.
एक राष्ट्रीय विचारांचा लेखक की ज्यांनी त्यांच्या मूल्यांमधून सातत्याने भारतीय संस्कृती आणि भारतीय मूल्यांची रुजवातच केलेली आहे. आज अनेक कादंबऱ्या ज्या आहेत ज्या भैरप्पांनी लिहिल्या ज्या मराठीमध्ये अनुवादित झाल्या या सगळ्या कादंबऱ्यांनी आज मराठी वाचकांच्या मनावरती अधिराज्य केलं. त्यामुळे कन्नड आणि महाराष्ट्र यातल्या असंख्य वाचकांना भैरप्पांचा परिचय झाला आणि एक राष्ट्रीय जाणीवा समृद्ध करणारा लेखक आज आपल्यातून निघून गेला ही एकूणच साहित्य क्षेत्राची कधीही भरून निघणार नाही अशा प्रकारची हानी झालेली आहे.
आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारतानं काल बांगलादेशचा दुबई इथं 41 धावांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं 20 षटकात 6 बाद 168 धावा केल्या. बांगलादेश संघ सर्व बाद 127 धावा करू शकला. 37 चेंडूत 75 धावा पटकावणारा अभिषेक शर्मा सामनावीर ठरला. बांगलादेश पाकिस्तान दरम्यान आज होणाऱ्या सामन्यात भारताविरुद्धचा अजिंक्यपदाचा प्रतिस्पर्धी ठरणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाच्या जहाज बांधणी आणि समुद्रमार्गे व्यापार क्षेत्रातल्या 95,000 कोटी रुपयांच्या 6 प्रस्तावांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उत्तर प्रदेश आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचं उद्घाटन. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसामुळे शेतीचं नुकसान. सर्व निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. ज्येष्ठ कन्नड साहित्यिक डॉ एस एल भैरप्पा यांचं निधन. आणि आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत बांगलादेशला पराभूत करत भारताचा अंतिम फेरीत प्रवेश. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.